विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी उमेश राजदरकर, मनोविद्या व सामाजिक शास्त्र विभागात अर्थशास्त्र विषयाचा शिक्षक म्हणून काम करतो. आज आपण पैशाचं मूल्य कसं ठरतं याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. आता पैसा म्हणजे काय हे आपण मागच्या व्याख्यानामध्ये पाहिलेलं आहे. पैसा म्हणजे अशी वस्तू की जी सर्व स्वीकारार्ह असते, जी वस्तू घ्यायला कोणी नकार देत नाही आणि जिच्या सहाय्याने देण्याघेण्याचे व्यवहार हे सुकर होतात. याबरोबरच जी भविष्यामध्ये आपल्याला जे काही देणं द्यायचं आहे ते देणं देण्याकरता देखील कामी येऊ शकते आणि जिच्या सहाय्याने आपल्याला मूल्यसंचय देखील करता येतो. पैशाचं पैसा म्हणजे काय हे बघितल्यानंतर आज आपल्याला पैशाचं मूल्य कसं ठरतं हे देखील बघायचं आहे. पैशाचं मूल्य म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल जर आपण माहिती घ्यायचं ठरवलं तर एक साधी मूल्य आहे किंवा एक साधं त्याची व्याख्या आहे, ते म्हणजे पैशाच्या सहाय्याने जेवढ्या आपल्याला वस्तू व सेवा खरेदी करता येतात ते झालं पैशाचं मूल्य. मग जर आपण पैशाच्या एका मात्रेमध्ये किती वस्तू व सेवा आपण खरेदी करू शकतो जर याचं प्रमाण कमी असेल तर पैशाचं मूल्य घटलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण जर पैशाच्या एका मात्रेमध्ये वस्तू व सेवांचं जे परिमाण आपण खरेदी करू शकतो त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर साहजिकच पैशाचं मूल्य हे जास्त असतं. आता पैशाचं मूल्य हे साहजिकच वस्तूंच्या किंमत पातळीवर अवलंबून असतं. म्हणजे जर वस्तूंच्या किमती या जास्त असतील तर साहजिकच आपल्याला वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतील आणि आपल्याला मिळणारं पैशाचं म्हणजे जे प्रमाण आहे वस्तूंचं ते प्रमाण हे कमी असेल. त्यामुळे वस्तू व सेवा खरेदी करण्याचं पैशाचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य म्हणजे खरं म्हणजे पैशाचं मूल्य होय असं आपण म्हणू शकतो. फिशर यांनी या संदर्भात मुद्रा मूल्य म्हणजे मुद्रेची सामान्य क्रयशक्ती असंच म्हटलेलं आहे. म्हणजे पैसा हे विनिमयाचं मुख्य साधन असल्यामुळे पैशाच्या सहाय्याने किती वस्तू व सेवा खरेदी करता येतात हे आपल्याला सांगता येतं. जर वस्तूंचं प्रमाण हे कमी असेल तर साहजिकच पैशाचं मूल्य हे कमी असतं. म्हणजे एका मात्रेमध्ये जर आपल्याला अधिक वस्तू व सेवा मिळत असतील तर पैशाचं मूल्य हे जास्त आहे, कारण वस्तूची किंमत पातळी ही कमी आहे. याउलट जर वस्तूची किंमत पातळी जास्त असेल तर साहजिकच पैशाचं मूल्य हे घटलेलं असतं. अनेक वेळा पैशाचं घाऊक मूल्य आणि किरकोळ मूल्य असंही देखील घाऊक व किरकोळ बाजारपेठेतील किंमत पातळीनुसार पैशाचं मूल्य हे व्यक्त केलं जातं. त्याचप्रमाणे जसं मी मगा म्हटलं की वस्तूंची किंमत पातळी आणि पैशाचं मूल्य याच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. किंवा वस्तूची किंमत ती वाढणं म्हणजेच पैशाचं मूल्य घटणं असं देखील म्हटलं जातं. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण ज्यावेळेला पैशाची व्याख्या बघितली त्यावेळेला आपण असं म्हटलं होतं की पैसा ही एक संपत्ती आहे. म्हणजे आज आपण भविष्याकरता पैसा साठवून ठेवला तर भविष्यामध्ये आपल्याला वस्तू व सेवा या खरेदी करता येतील, आपल्याला पाहिजे त्या वस्तू व सेवा या खरेदी करता येतील, आपल्याला भविष्याकरता एक तरतूद म्हणून पैशाचा आपल्याला उपयोग होईल. परंतु पैशाचं हे मूल्य संचयाचं किंवा मूल्य साठवून ठेवण्याचं जे कार्य आहे ते कार्य खरोखर पैसा योग्य रीतीनं पार पाडतो का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. जर वस्तूंच्या किंमत पातळीनुसार पैशाच्या मूल्यात बदल होत असतील तर आपल्याला असं म्हणता येईल की पैसा हे कार्य योग्य रीतीने पार पाडत नाहीये. कारण समजा आज तुम्ही 1 लाख रुपये साठवून ठेवले आणि 5 वर्षांनी त्याचं नेमकं मूल्य किती आहे हे जर तुम्ही वस्तू व सेवांच्या किंमत पातळीनुसार पाहिलं तर त्याचं मूल्य हे बरंच कमी झालेलं असेल. आणि म्हणून पैसा आपल्या संपत्तीचा योग्य दिवाण नाही असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून भविष्यामध्ये पैशाच्या मूल्यामध्ये नेमकं किती बदल होईल हे आज आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्याकरता पैशाच्या वस्तू व सेवांच्या किमती यांची पातळी किंमत पातळी ही स्थिर असणं खूप आवश्यक आहे. म्हणजेच उत्पादनामध्ये वाढ होणं, त्या परिस्थितीमध्ये वेतन स्थिर राहणं, व्याजदर स्थिर राहणं, असे अनेक घटक लागतील की ते असतील तरच तुमच्या आज साठवलेलं पैशाचं मूल्य हे भविष्यामध्ये तेवढ्या पातळीवर राहील. पण आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये काय होईल हे नेमकं सांगता येत नाही. खूप बदलती स्थिती असते आणि त्यामुळे पैशाचं मूल्य स्थिर राहीलच याची आपल्याला खात्री देता येत नाही. आणि म्हणून पैसा हा आपल्या संपत्तीचा योग्य रक्षक किंवा योग्य दिवाण जे नाही असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता पैशाकरता आपण मागणी का करतो तर एक साधं उत्तर आहे की आपल्याला वस्तू व सेवांची खरेदी करायची असते आणि म्हणून आपण पैशाकरता मागणी करतो. तर ही वस्तू व सेवा खरेदी करण्याची प्रक्रिया अन्य कोणत्या पद्धतीनं चालणार असेल तर आपण पैशाला मागणी केली नसते. आपण पाहिलेलं आहे जी वस्तू विनिमय पद्धती किंवा बार्टर सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये एक वस्तू देऊन त्याच्याबदली दुसऱ्या वस्तू लोक खरेदी करत असत किंवा त्यांच्यामध्ये देवघेव होत असे. त्याच्यानंतर धातू पैसा आला, नाणे आले आणि नंतर मग कागदी पैसा आला. म्हणजे जर कागदी पैशाशिवाय वस्तू व सेवा एक वस्तू देऊन दुसरी वस्तू देऊन आपल्याला मिळत असती तर आपण पैशाला मागणी केली नसती. म्हणून पैशाला नेमकी मागणी का उद्भवते याचा देखील विचार करण्यात आला. क्लासिकल किंवा अभिमतवादी किंवा अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्या मते पैशाकरता लोक अशाच करता मागणी करतात कारण पैशाच्या सहाय्याने त्यांना विनिमयाचे व्यवहार पूर्ण करता येतात. मला एखादी वस्तू हवी असेल तर मी पैसा देऊन ती वस्तू सहजपणे त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. दुसरं म्हणजे मूल्यमापनाचं जी शक्ती पैशामध्ये आहे. म्हणजे एका खुर्चीला जर 40 रुपये द्यायचे असतील तर 40 रुपये हे त्या खुर्चीच्या मूल्यमापनाचं काम हे पैशाने केलेलं आहे. म्हणजे नेमकं वस्तूचं मूल्य किती हे आपण पैशामध्ये व्यक्त करत असतो. आणि म्हणून मूल्यमापन आणि विनिमय माध्यम या दोन कारणामुळेच पैशाला मागणी येते असं या सिद्धांताने किंवा या अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये ही दोनच कारणं पैशाच्या मागणीकरता पुरेशी आहेत. म्हणून ज्या वेळेला पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते त्यावेळेला तो सर्व पैसा बाजारामध्ये येतो. त्याचं कारण असं की लोक विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापनाचं साधन म्हणून पैसा वापरतात आणि म्हणून किंमत पातळीमध्ये प्रमाणशीर वाढ होते असं या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं. आणि म्हणून पैशाकरता मागणी ही केवळ ते तो विनिमयाचं माध्यम आहे आणि तो मूल्यमापनाचं काम करतो याच्यावरच अवलंबून आहे असं या अर्थतज्ञांनी सांगितलं. आता यांच्या दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी मग कोणत्या घटकांवर अवलंबून असते याचा जो विचार केला तर आपल्याला काही घटक हे सांगता येतात. पहिलं आहे उत्पादन. म्हणजे जसं मग म्हटलं की उत्पादन नेमकं किती आहे, त्याचं प्रमाण जास्त आहे की कमी आहे. जर उत्पादन जास्त असेल तर साहजिकच हर तऱ्हेच्या वस्तू किंवा नवनवीन वस्तू बाजारामध्ये येतील आणि त्याची मागणी साहजिकच लोकांकडनं जास्त राहील आणि ही मागणी पूर्ण होण्याकरता लोकांकडे पैसा असणं आवश्यक राहील आणि म्हणून जर उत्पादनाचं प्रमाण जास्त असेल तर पैशाचं प्रमाण हे देखील जास्त राहील कारण देण्याघेण्याचे व्यवहार खरेदीचे व्यवहार विनिमय व्यवहार करून घेण्यासाठी पैशाचं हे प्रमाण हे जास्त लागेल आणि म्हणून जर उत्पादन जास्त असेल तर साहजिकच पैशाचं प्रमाण हे देखील जास्त राहील. दुसरा घटक आहे लोकसंख्या. स्पष्ट आहे की जर लोकसंख्या जास्त असेल तर विनिमयाचे व्यवहार जास्त होतील खरेदी विक्रीचे व्यवहार जास्त करायला लागतील आणि त्यामुळे देखील पैशाचं प्रमाण हे जास्त असणं हे योग्य ठरेल. तिसरा घटक आहे तो म्हणजे लोकांच्या राहणीमानाचा स्तर कसा आहे. आता हा स्तर कसा ठरतो तर आपल्या उत्पन्नावर ठरतो. उत्पन्न कशावर ठरतं आपल्या रोजगारावर ठरतं किंवा स्वयंरोजगारावर ठरतं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या संधी किती आहेत उत्पन्न प्राप्त करण्याच्या संधी किती आहेत याच्यावर आपलं राहणीमानाची पातळी ठरते आपलं उत्पन्नाचा स्तर ठरतो आणि मग आपली राहणीमानाची पातळी ठरते. जर आपली राहणीमानाची पातळी जर निम्न असेल तर साहजिकच पैशाचं प्रमाण हे कमी असलं तरी चालेल. याउलट अलीकडच्या काळात आपण पाहतो की आपल्याला हर तऱ्हेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू लागतात आणि त्याच्यामुळे साहजिकच आपली पैशाची मागणीही जास्त असते. काही वेळेला तर आपल्याला म्हणजे पैसा नसला तर कर्ज काढून वस्तू घेण्याची त्या ठिकाणी गरज निर्माण होते आणि साहजिकच त्यामुळे पैशाला असलेली मागणी ही जास्त असते. म्हणजे राहणीमानाचा स्तर कसा आहे हा स्तर ठरवणारे जसे आर्थिक घटक आहेत तसे आर्थिकेतर घटक देखील आहेत. म्हणजेच तुम्हाला जर खूप उच्च दर्जाचं राहणीमान हवं असेल तशी जर तुमची मेंटॅलिटी किंवा मनोवृत्ती असेल तर साहजिकच पैशाचा मागणी ही त्या ठिकाणी जास्त राहील. पुढचा घटक आहे लोकांच्या आवडीनिवडी कशा आहेत. जर लोक पारंपरिक पद्धतीचं जीवन जगत असतील जर त्यांच्या आवडीनिवडी ह्या मर्यादित असतील आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऍडजस्ट करायचं किंवा आहे त्याच्यामध्ये समाधान मानायची त्यांची मनोवृत्ती असेल तर साहजिकच पैशाची मागणी ही कमी राहील. पण जर लोकांचं नवनवीन पद्धतीचं वस्तू व सेवांचा उपभोग घेणं किंवा परकीय देशांच्या उपभोगाचं अनुकरण करणं वेगवेगळ्या फॅशन्स त्यानिमित्ताने आणणं असं जर असेल तर साहजिकच पैशाचं प्रमाण या अर्थव्यवस्थेमध्ये जास्त राहील. पुढचा जो घटक आहे ज्याच्यावर पैशाची मागणी जी आहे ती अवलंबून असते तो म्हणजे उत्पादनाचं स्वरूप नेमकं कसं आहे. आता आजचं उत्पादनाचं स्वरूप पाहिलं तर आज आपल्याला वस्तू प्रचंड प्रमाणात निर्माण होताना आढळतात म्हणजेच मास प्रोडक्शन आपल्याकडे आहे. केवळ 10, 20, 100 हजार लोकांकरता वस्तू निर्माण होत नाहीत तर त्या लाखो कोट्यावधी लोकांकरता निर्माण होतात आणि साहजिकच त्यामुळे विनिमयाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढतं कारण उत्पादित केलेली वस्तू ही खपवण्याची किंवा ती विकली जाण्याची गरज निर्माण होते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत विनिमयाचं प्रमाण वाढून पैशाची मागणी ही वाढू शकते. पूर्वी असं नव्हतं. उत्पादनाचं प्रमाण हे मर्यादित होतं मर्यादित व्यवहार होत असत आणि आपल्या जवळचं उत्पादन विकण्यासारखी परिस्थिती किंवा तसे प्रयत्न करणं हे त्या ठिकाणी नव्हतं. पण आज आपण अगदी लहानातली लहान वस्तू घेतली तरी तिची जाहिरात ही आपल्याला आढळते आणि त्यामुळे पैशाचं जी मागणी आहे ती मागणी देखील जास्त असते. म्हणजे उत्पादनाचं प्रमाण वाढल्यामुळे ते विक्री करण्याची गरज ही निर्माण होते आणि त्यामुळे साहजिकच पैशाचा वापर आणि पैशाची एकूण मागणी त्या ठिकाणी वाढू लागते. पुढला घटक आहे पैशाचा वापर किती प्रमाणात होत आहे. पूर्वी असं व्हायचं ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की वस्तू विनिमय पद्धतीने काही ठिकाणी व्यवहार होतात पण हळूहळू ती पद्धत जाऊन आता सर्व व्यवहार हे पैशाच्या साह्यानेच होऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे पैशाच्या सहाय्याने होणारे व्यवहार वाढल्यामुळे साहजिकच पैशाची मागणी देखील वाढू लागलेली आहे. आज कोणी असं म्हणणार नाही की पैशाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी वस्तू देऊन मी एखादी वस्तू त्या ठिकाणी प्राप्त करेल. आणि त्यामुळे अगदी लहानातला लहाना व्यवहार हा देखील पैशाच्या सहाय्यानेच पूर्ण होतो. आपण अगदी लहानातली लहानी सेवा ही पैशाच्या सहाय्यानेच प्राप्त करतो आणि म्हणून पैशाची मागणी देखील समाजाकडून वाढू लागते. पुढला घटक आहे तो आहे म्हणजे बँकांचा प्रसार कितपत झालेला आहे. आज आपण पाहिलं तर अगदी खेडोपाडी बँका या पसरलेल्या आहेत. कोऑपरेटिव्ह बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, खासगी बँका आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी बँका आहेत त्या त्या ठिकाणी पैशाच्या सहाय्याने व्यवहार करणं हे सहज शक्य झालेलं आहे. म्हणजे आपल्याला जर आपण खेडेगावात राहत असू तर अगदी मुंबईहून देखील आपल्याला वस्तू ही पैशाच्या सहाय्याने मागवता येऊ शकते. कारण का तर आपण चेक किंवा ड्राफ्ट देऊन तो व्यवहार हा पूर्ण करू शकतो. आणि या गोष्टीमुळे अलीकडच्या काळात पैशाची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि म्हणून अभिमित पंथीय किंवा क्लासिकल इकॉनॉमिक्स यांनी असं मत मांडलेलं आहे की या घटकांमुळे पैशाची मागणी ही वाढते. आता या ठिकाणी महत्वाचा फरक असा आहे की त्यांनी दोन कारणांकरता लोक पैशाची मागणी करतात असं सांगितलं. ते दोन घटक कोणते? एक म्हणजे पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे आणि दुसरं म्हणजे पैसा हे मूल्यमापनाचं कार्य करतो. आता ही दोन कार्य पैसा करत असल्यामुळे आणि आता पाहिलेले आपण घटक यामुळे पैशाची मागणी समाजाकडून येते असे हे अर्थतज्ञ सांगतात. आता आधुनिक दृष्टिकोन त्या ठिकाणी काय सांगतो की पैसा केवळ मूल्यमापनाचं आणि विनिमय माध्यमाचं कार्य करत नाही तर पैसा हा मूल्य संग्रहाचं स्टोअर ऑफ व्हॅल्यू याचं देखील कार्य करतो. स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय? आज समजा माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत तर हे 2 लाख रुपये मला भविष्यामध्ये देखील माझ्या गरजा पूर्ण करण्याकरता किंवा माझी म्हातारपणाची तरतूद करण्याकरता किंवा भविष्यात मला जे खर्च करायचे आहेत, जे खर्च उद्भवणार आहेत त्याकरता वापरता येतील. म्हणजे तेवढी व्हॅल्यू मी या पैशाच्या रुपामध्ये साठवून ठेवतो. आणि म्हणून आधुनिक अर्थतज्ञांच्या मते जसं केन्स यांनी असं म्हटलेलं आहे की समाज स्वतःजवळ जेवढी रक्कम बाळगू इच्छितो ती रक्कम म्हणजे पैशाची मागणी होय. आता या ठिकाणी महत्वाचा फरक असा आहे की तुम्ही केवळ विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापनाचं साधन म्हणून पैसा नकोय तुम्हाला. तुम्हाला कशाकरता हवाय? तर भविष्यामध्ये मूल्यसंग्रहाचं कार्य पैसा करतो आणि म्हणून पैसा तुम्हाला हवा आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला नेमकं असं सांगता येणार नाही की पैसा नेमका कशाकरता लोकांना हवा आहे. जर आपण मूल्यमापनाचं साधन आणि विनिमयाचं माध्यम म्हणून पैशाकडे पाहिलं तर आज पैशाच्या पुरवठ्यामध्ये केलेली वाढ ही किंमत पातळीमध्ये प्रमाणशीर वाढ घडवून आणेल. परंतु याच्यापैकी काही पैसा जर लोकांनी साठवून ठेवला तर लोकांची वस्तू व सेवांकरता मागणीही कमी होईल आणि वस्तू व सेवांकरता असणारी मागणी कमी झाली तर साहजिकच त्याच्या किमती देखील कमी होतील. म्हणजे जे क्लासिकल इकॉनॉमिस्टने सांगितलं की तुम्ही पैशाच्या पुरवठ्यात वाढ केली तर किंमत पातळीत वाढ का होते? कारण लोक पैशाकडे केवळ एक विनिमयाचं माध्यम म्हणूनच बघतात. ते पैशाला दुसरं कोणतंही महत्व देत नाहीत. पण आधुनिक विचार काय सांगतो की लोक पैशाकडे केवळ विनिमयाचं माध्यम म्हणून पाहत नाहीत तर पैशाकडे स्टोअर ऑफ व्हॅल्यू किंवा एक मूल्य संग्रहाचं साधन म्हणून त्या ठिकाणी पैशाकडे बघतात. आणि अशा वेळेला मग पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला नेमकं भाकीत किंवा नेमकं प्रिडिक्शन हे करता येत नाही. आता मी माझ्याजवळ मूल्यसंग्रहाकरता किती पैसा वाळवायचा हा निर्णय हा पूर्णपणे व्यक्तिगत असतो. अशा वेळेला सरकार एखाद्या समाजाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं मूल्यसंग्रहणाकरता पैशाची मागणी किती आहे हे ठरवू शकत नाही, हे सांगू शकत नाही. आणि त्यामुळे मग असं आढळून येतं की पैशाविषयक धोरणाला काही मर्यादा त्या ठिकाणी पडतात. आणि या मर्यादांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये उचित बदल घडवून आणण्याकरता मुलं आपल्याला ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो त्या पॉलिसीद्वारे जर आपल्याला काही बदल घडवून आणायचे असतील तर लोकांची मूल्यसंग्रहाकरता मागणी नेमकी किती राहील याचा अभ्यास करावा लागतो. आणि जर एखादा समाज हा भविष्याला जास्त महत्व देत असेल, भविष्याच्या तरतुदीमध्ये जास्त तो त्या ठिकाणी सजग असेल, तर मग आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. अलीकडे आपण पाहतो की जो तरुण वर्ग आहे किंवा अलीकडची जी एक लाईफस्टाईल बनलेली आहे ती लाईफस्टाईल असं सांगते की आजचं उत्पन्न हे आज खर्च करून टाका. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण पैशाचा पुरवठा वाढवला तर साहजिकच त्याचा बाजारामध्ये विनिमय व्यवहार वाढून वस्तूंच्या किमती वाढतील, कारण समाज हा पैसा खर्च करा अशी मनोवृत्ती बाळगणार आहे. पण जर समाजाची मनोवृत्ती बदलली आणि भविष्याकरता तरतूद करून ठेवा असा त्या ठिकाणी विचार प्रबळ झाला तर साहजिकच मग आपल्याला काही वेगळ्या पद्धतीनं निर्णय हे घ्यावे लागतील. आणि म्हणून लोक पैसा आपल्याजवळ बाळगतात. आणि हा पैसा ते का बाळगतात याची देखील त्या ठिकाणी काही कारणं आपल्याला सांगता येतील. आता लोक जसं आपण पाहिलं की अभिमितपंथी किंवा क्लासिकल इकॉनॉमिक्स काय म्हणतात की लोक पैशाकडे एक विनिमय माध्यम म्हणून पाहतात आणि एक मूल्यमापनाचं साधन म्हणून पाहतात. याउलट आधुनिक दृष्टिकोन काय सांगतो की लोक पैशाकडे एक मूल्य संग्रहणाचं स्टोर ऑफ व्हॅल्यू या दृष्टिकोनातून पाहतात आणि म्हणून ते पैसा बाळगतात. आता लोक पैसा जवळ का बाळगतात, लोकांनी पैसा जवळ बाळगण्याचं काय कारण आहे तर त्याची काही कारणं सांगितली जातात. पहिलं आहे ट्रान्झॅक्शन मोटिव्ह किंवा खरेदी हेतू, व्यवहार किंवा खरेदी हेतू. आता खरेदी किंवा व्यवहार हेतूमध्ये आपल्याला उत्पन्न मिळवण्याचा काय आणि ते खर्च करण्याचा काय याचा विचार होतो. म्हणजे आपल्याला जर आठवड्याने किंवा महिन्याने उत्पन्न मिळणार असेल तर या 30 दिवसाच्या काळामध्ये पुरेल एवढा पैसा आपण जवळ बाळगतो, त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन मोटिव्ह. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वस्तू व सेवा लागणार आहेत त्या खरेदी करता याव्यात म्हणून आपण आपल्या उत्पन्नातील काही पैसा बाळगून ठेवतो. आणि ते बरोबरच आहे, कारण 30 दिवसाने आपल्याला दुसरं महिन्याचं उत्पन्न मिळणार असतं आणि त्यामुळे आपल्याला 30 दिवस पुरेल एवढा पैसा जवळ बाळगणं हे त्या ठिकाणी आवश्यकच असतं. दुसरं आहे उत्पन्न हेतू. आता उत्पन्न हेतू म्हणजे काय, तर प्रत्येक उपभोक्ता हा आपली वस्तू व सेवांची खरेदी करण्याकरता काही उत्पन्न किंवा काही पैसा हा जवळ बाळगत असतो. आता आपल्याला माहिती आहे की काही जे वर्कर्स असतात, म्हणजे उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, म्हणजे बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारे किंवा खाडींमध्ये काम करणारे, यांना रोज पगार मिळतो किंवा रोज त्यांचा जो असतो तो त्यांना रोज मिळत असतो. त्यामुळे त्यांना पैसा जवळ बाळगण्याची एवढी गरज नसते. आज जेवढं उत्पन्न मिळालेलं आहे तेवढं उत्पन्न मिळून ते खर्च करून मोकळे होतात, कारण दुसऱ्या दिवशी परत त्यांना काम केल्यानंतर त्यांची रोजी ही त्यांना मिळणार असते. पण ज्याचं महिन्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं त्याची साहजिकच रोख रकमेकरता त्या ठिकाणी मागणी ही जास्त राहील. कारण का, तर त्याचा उत्पन्न मिळण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी हा जास्त असतो. आणि म्हणून उत्पन्न हेतूमध्ये जो उत्पन्नाचा कालावधी त्या ठिकाणी आपल्याला लागतो त्यानुसार आपली पैशाची मागणी ही ठरत असते. पुढचा आहे व्यवसाय हेतू. हा व्यवसाय हेतू हा जे उत्पादक आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता महत्वाचा असतो. जे संयोजक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून हा हेतू महत्वाचा आहे. संयोजकांना आपल्याला माहिती आहे की कच्च्या मालाची खरेदी करावी लागते, उत्पादनाची प्रक्रिया करावी लागते, मालाचं वितरण करावं लागतं. त्याचप्रमाणे जे वर्कर्स आहेत जे श्रमिक आहेत त्यांना वेतन द्यावं लागतं आणि त्यामुळे त्यांना आपल्याजवळ काही उत्पन्न किंवा पैसा हा जवळ बाळगावा लागतो. आणि म्हणून व्यवसाय हेतू करता नेमकी किती पैशाची मागणी राहील हे त्या व्यवसायाचा व्याप किती आहे त्या व्यवसायाची उलाढाल किती आहे याच्यावरून ठरतं. जर मोठा उद्योग असेल तर साहजिकच त्यांना जास्त पैसा लागेल आणि जर व्यवसाय लहान स्वरूपाचा असेल तर एवढी पैसा जवळ बाळगण्याची त्या ठिकाणी गरज निर्माण होणार नाही. आणि म्हणून व्यवसायाच्या स्वरूपानुसार पैसा जवळ किती बाळगावा हे त्या ठिकाणी उत्पादक ठरवतो. आता आपल्याला जो महत्वाचा हेतू आहे तो म्हणजे तरतूद हेतू, याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तरतूद हेतू म्हणजे काय की भविष्य काळ, जसं मी मग सांगितलं की भविष्य काळ हा अनिश्चित स्वरूपाचा आहे. भविष्यात नेमकं काय होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. त्याच्यामध्ये आजारपण आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं लग्न आहे, रिटायरमेंट आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला भविष्याकरता पैसा हा जवळ बाळगावाच लागतो. एखादी व्यक्ती किती निष्काळजी असली, असं म्हणतात की निष्काळजी व्यक्तीला भविष्याची चिंता नसते, पण किती निष्काळजी असली तरी तो देखील भविष्याबद्दल घाबरतच असतो. नेमकं भविष्यात काय होईल हे जरी कोणाला सांगता येत नसलं तरी भविष्याची तरतूद करणं हे प्रत्येकाला वाटतच असतं आणि त्यामुळे देखील पैसा हा जवळ बाळगून ठेवावाच लागतो. अगदी म्हणजे गरीब लोक 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये एवढ्या रकमेचं देखील सेव्हिंग करतात. कारण का तर भविष्याबद्दल त्यांना देखील एक अनिश्चितता असतेच. आणि श्रीमंत व्यक्ती असेल तरी तिला देखील भविष्याबद्दल ही चिंता वाटतच असते. आणि म्हणून भविष्याबद्दल चिंता जी असते त्याबद्दल काही तरतूद करणं, त्याच्याकरता भविष्याला सामोरे जाण्याकरता तयारी करणं, या उद्देशाने देखील आपल्याला पैसा हा जवळ बाळगावा लागतो. आता काही वेळेला समाजामध्ये असा एक वर्ग असतो की जो या परिकल्पन हेतूचा किंवा या तरतूद हेतूचा वेगळ्या अंगाने देखील त्या ठिकाणी उपयोग करून घेतो. तो कसा? तर आपल्याला माहित आहे की अनेक लोक हे शेअर्समध्ये त्या ठिकाणी पैसे गुंतवतात. आता ज्या वेळेला शेअर्सचे भाव वाढतील अशी त्यांना अपेक्षा असते भविष्यामध्ये, त्यावेळेला आज कमी किमतीला ते शेअर्स विकत घेऊन उद्या जास्त किमतीला विकतात. म्हणजे स्पेक्युलेशन, याचा अर्थ काय की बाजारात आज जी परिस्थिती आहे आणि नेमकं बाजारात उद्या काय होणार आहे याचा अंदाज करणं, याचं प्रेडिक्ट करणं, आणि ते प्रेडिक्ट करून तशा प्रकारचा अंदाज करून लाभ मिळवणं, याला म्हणतात परिकल्पनेतू. जर भविष्यात कर्जरोख्याचे भाव वाढतील अशी अपेक्षा असेल तर जे स्पेक्युलेटर्स किंवा जे शेअर्सचे व्यवहार करणारे आहेत ते लोक आज कमी किमतीला त्या ठिकाणी रोखे विकत घेतात आणि भविष्यामध्ये किंमत वाढली की ते रोखे विकून टाकतात. म्हणजेच हे लोक पैसा कशाकरता त्या ठिकाणी साठवून ठेवतात, तर लाभ मिळवण्याकरता त्या ठिकाणी साठवून ठेवतात आणि या हेतूकरता जी मागणी असते ती मागणी ही व्याज दराशी निगडीत असते आणि कर्जरोख्यांचे दर हे कमी जास्त होतील. आज कमी आहेत म्हणजे उद्या निश्चित त्या ठिकाणी वाढणार, आज खरेदी करून ठेवा अशा प्रकारचं ते प्रिडिक्ट करतात, परिकल्पन करतात, स्पेक्युलेट करतात आणि त्याच्याकरता ते त्या ठिकाणी या रोख्यांचा वापर करतात. जर आज व्याजदर कमी आहे असं त्यांना वाटलं तर त्याचा अर्थ काय, भविष्यामध्ये कर्जरोखे स्वस्त होतील असा त्यांचा अंदाज असतो आणि म्हणून अशा वेळेला कमी व्याजदराला रोख्यांच्या किमती जास्त असल्यामुळे रोखे आजच विकून टाकणं हे फायदेशीर असतं आणि मग अशा वेळेला बाजारातील चढत्या उतरत्या रोख्यांच्या किमतीचा व्याजदराचा लाभ घेऊन ते आपल्या जवळचे रोखे विकतात आणि लाभ घेतात. म्हणजे ही जी पैशाची मागणी आहे परिकल्पन हेतू करता, ही परिकल्पन हेतू करता असणारी मागणी ही भविष्यामध्ये नेमकं काय होईल यावर अवलंबून असते आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की परिकल्पन हेतूची जी मागणी आहे ही मागणी ही व्याजदरावर त्या ठिकाणी अवलंबून असते आणि म्हणून हे जे तीन हेतू आपण पाहिले, खरेदी हेतू, तरतूद हेतू आणि परिकल्पन हेतू, ही परिकल्पन हेतूची मागणी ही राज्यकर्त्यांना किंवा जे धोरणकर्ते आहेत त्यांना निश्चितपणे असं मार्गदर्शन करू शकत नाही कारण लोकांचं बिहेवियर जे आहे, लोकांचं वर्तन जे आहे ते नेमकं कसं असेल हे आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही. एखादा समाज जर त्या ठिकाणी भविष्याबद्दल खूप चिंतित असेल तर साहजिकच तो जास्त पैसा जवळ बाळगतो किंवा एखाद्या समाजाला भविष्यामध्ये घडणारे बदल याचा लाभ घ्यायचा असेल तर साहजिकच तो पैसा जवळ बाळगून कर्जरोख्यांद्वारे हे लाभ पदरात पाडून येतो आणि म्हणून समजा सरकारने ठरवलं की उद्योगधंद्याकरता, उद्योगांच्या विकासाकरता वस्तूंच्या किमती त्या ठिकाणी नियंत्रित करण्याकरता आपल्याला पैशाचा पुरवठा वाढवायचा आहे. आता हा पैशाचा पुरवठा वाढल्यानंतर त्यातील किती पैसा विनिमय माध्यमाच्या हेतूने वापरला जाईल आणि मूल्यमापनाच्या कार्याच्या हेतूने वापरला जाईल आणि किती परिकल्पन हेतूने वापरला जाईल याच्याबद्दलचा कोणताही अंदाज सरकारला करता येत नाही आणि म्हणून पैशाचा पुरवठा वाढवून व्याजदर कमी जर केला गव्हर्नमेंटने तर हा व्याजदर नेमका किती खाली येईल याच्याबद्दल सांगता येणार नाही. कारण का, तर एक अशी स्थिती निर्माण होते की पैसे कर्जाऊ देण्यापेक्षा आपण ते स्वतः जवळ बाळगणं लोक पसंत करतात आणि म्हणून पैशाचा पुरवठा वाढून देखील त्या ठिकाणी व्याजदर कमी होताना दिसत नाही. याला जी परिस्थिती असते त्याला रोखता सापळा किंवा लिक्विडिटी ट्रॅप असं म्हणतात आणि एक मिनिमम असा व्याजदर असतो की त्या व्याजदराच्या पलीकडे लोक त्याच्यापेक्षा तो व्याजदर खाली येऊ देत नाही कारण वाढलेला सर्व पैसा लोक स्वतःजवळ बाळगून ठेवतात आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मागणीचं जे विवेचन केलेलं आहे ते खरेदी हेतू, व्यवसाय हेतू, परिकल्पन हेतू या तीन हेतूंवर त्या ठिकाणी अवलंबून आहे आणि लोक पैशाकडे केवळ विनिमयाचं माध्यम म्हणून बघत नाहीत तर स्टोअर ऑफ व्हॅल्यू किंवा मूल्यसंग्रहणाचं कार्य या दृष्टीने पैशाकडे बघतात आणि अशा वेळेला मग लोकांचं वर्तन हे चलनविषयक धोरणाला कितपत यश देईल हे त्यावर अवलंबून असतं आणि म्हणून परिकल्पन हेतू करता असणारी मागणी ही नेमकी किती असेल याच्याबद्दल आपल्याला वेगळं काही भाकीत हे आपल्याला करता येत नाही. याउलट अभिमतपंथी किंवा क्लासिकल इकॉनॉमिस्टने काय सांगितलं की पैशाकरता जी मागणी असते ती केवळ विनिमय माध्यम आणि मूल्यमापनाचं साधन याच्याकरताच होत असते. त्याच्यामुळे उद्या जर तुम्हाला वाटलं की वस्तू व सेवांच्या किमती आपल्याला कमी करायच्या आहेत तर तुम्ही पैशाचा पुरवठा कमी करून वस्तू व सेवांच्या किमती या कमी करू शकता. पण तसं आपल्याला जे आधुनिक दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येत नाही. कारण का तर नेमकं लोक पैशाला कशा पद्धतीनं त्याचा वापर करते म्हणजे परिकल्पन हेतू व्यवसाय हेतू याच्याकरता लोक किती पैसा राखून ठेवतील याचं आपल्याला प्रिडिक्शन करता येत नाही. आणि म्हणून अनेक वेळा परिकल्पन हेतू करता असणारी मागणी ही द्रव्यविषयक धोरण जे आहे त्या द्रव्यविषयक धोरणाच्या अपयशाला कारणीभूत ठरते. आता हे झालं पैशाच्या मागणीबद्दल. आता पैशाचा पुरवठा हा कशा पद्धतीनं होतो किंवा कोण करतं हे आपण पाहणार आहोत. आता पैशाचा पुरवठा म्हणजे काय? कोणत्याही वेळी मुद्रेचे जेवढे परिमाण चलनात असते ते परिमाण म्हणजे पैशाचा पुरवठा होय. आज या क्षणाला किती पैसा अर्थव्यवस्थेमध्ये आहे तेवढा पैसा हा मुद्रेचा पुरवठा होय. आता हा पुरवठा कोण करतं? तर पहिलं म्हणजे सरकारद्वारा निर्मित करण्यात येणारी चलन. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतात 1 रुपयाची नोट आणि नाणी सरकार निर्माण करतं, उर्वरित जे आहे ते मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी निर्माण करते. आता सरकारने नेमका किती पैसा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे तो पैसा हा पैशाचा पुरवठ्यातला एक पहिला महत्वाचा घटक आहे. दुसरा आहे बँक मनी किंवा बँकांनी निर्माण केलेला पैसा. नुसतं सरकारच्या पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून नाही तर बँका कर्ज देऊन किती पैशाच्या पुरवठ्यात वाढ करतात किंवा निर्माण करतात याच्यामुळे देखील पैशाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होतो. जर सरकारने पैशाचा पुरवठा स्थिर ठेवला परंतु जर बँकांनी कर्जवाढीचं धोरण अवलंबून लोकांना कर्जाचं वाटप केलं तर साहजिकच लोकांच्या हातात पैसा येतो, तो पैसा बाजारात जातो आणि वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये वाढ होते. त्यामुळे बँकांनी निर्माण केलेला पैसा हा देखील त्या ठिकाणी महत्वाचा असतो. तसंच बँकांकडे ज्या ठेवी आहेत मग त्या डिमांड डिपॉझिट असतील टाइम डिपॉझिट असतील त्या देखील महत्वाचं एक साधन किंवा महत्वाचा एक घटक आहे. जर बँकांकडे मोठ्या प्रमाणावर मुदत ठेवी असतील तर मुदत ठेवी आपल्याला माहिती आहे की त्या काही विशिष्ट नोटीस देऊन आपल्याला विड्रॉ करता येतात आणि त्याच्यामुळे जरी आज आपल्याकडे पैसा नसेल तरी आपली एफडी किंवा मुदत ठेव ही काढून घेऊन आपण पैशाच्या बाजारामध्ये त्या पैशाचा खरेदी करता वापर करू शकतो. म्हणजे जरी स्थिर मानला तरी लोकांकडे बँकांकडे ठेवींचं प्रमाण किती आहे हे देखील त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. क्राउथरने तर पुढे जाऊन असं म्हटलंय की आपल्याजवळ असणारी पॉलिसी आपल्याकडे असणाऱ्या ठेवी या एक प्रकारे जवळजवळ पैसा किंवा नियर मनी अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी काम करतात. बिल ऑफ एक्सचेंज जे व्यापाऱ्यांकडे असतं त्याचा देखील पैशाच्या पुरवठ्यामध्ये ज्याला आपण नियर मनी असं म्हणतो की जे आज सुप्ता अवस्थेमध्ये आहे परंतु जर त्याचं आपण मोडलं तर त्यातनी पैशाच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडून येईल अशा प्रकारचं देखील नियर मनी हे पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम घडून आणतात. आणि त्याच्यामुळे केवळ सरकारने निर्माण केलेला पैसा हाच आपल्याला गृहीत धरता येणार नाही तर अन्य जे घटक आहेत बँका नेमकं काय करतायत त्यांचं कर्जवाढीबाबतचं नेमकं काय धोरण आहे व्यावसायिकांकडे बिल ऑफ एक्सचेंज किंवा विनिमय पत्र किती आहेत लोकांकडे लोकांचं बँकांमध्ये असलेलं ठेवींचं प्रमाण किती आहे हे देखील त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. आणि म्हणून एकूण जो पैशाचा पुरवठा आहे तो पैशाचा पुरवठा हा सरकारी चलन बँकांनी निर्माण केलेला पैसा त्याचप्रमाणे लोकांनी स्वतः जो बाळगलेला पैसा तो देखील मग त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. आणि अशा प्रकारे मग पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यातून पैशाचं मूल्य हे ठरत असतं. जसं अन्य वस्तूचं मूल्य ठरतं त्यानुसार आपल्याला पैशाच्या मूल्याबाबतचं म्हणता येईल. परंतु या ठिकाणी महत्वाचा फरक असा आहे की आधुनिक काळामध्ये स्पेक्युलेशन मोटिव्ह किंवा लोक पैशाचं मूल्य संग्रह म्हणून वापर किती करायचा हे जे ठरवतात त्यावर पैशाचं मूल्य हे ठरत असतं. जसं सनातनवादी अर्थतज्ञांनी मानलं की लोक पैशाकडे केवळ विनिमय माध्यमाचं साधन आणि वस्तूचं मोल किती आहे मूल्यमापनाचं साधन म्हणून बघतात, परंतु आधुनिक काळामध्ये हा विचार मागे पडलेला आहे आणि लोक चलनाकडे एक मूल्य संग्रहाचं माध्यम म्हणून बघू लागलेले आहेत. स्पेक्युलेशन किंवा शेअर बाजारामधले चढ उतार त्याचे फायदे घेण्याकरता पैशाचा वापर हा त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे आणि म्हणून नेमकं पैशाचा पुरवठा कमी जास्त करून त्याचे नेमके काय परिणाम होतील याच्याबद्दलचं नेमकं भाकीत आज आपल्याला करता येत नाहीये किंवा ते भाकीत करणं हे खूप अवघड झालेलं आहे. पैशाचा पुरवठा वाढून देखील जर लोकांनी तो पैसा होल्ड केला, तो स्वतः जो बाळगून ठेवला, तर अपेक्षित ते बदल हे त्या ठिकाणी होणार नाही. आणि जर पैशाचा पुरवठा स्थिर ठेवला परंतु बँकांनी कर्जपुरवठा वाढवला किंवा लोकांनी आपला जवळचा पैसा बाजारात आणला तर असं दिसून येईल की पैशाचा पुरवठा स्थिर असून देखील वस्तूंच्या किमती या वाढलेल्या आहेत. त्यामुळे पैसा हा घटक खूप सेन्सिटिव्ह झालेला आहे आणि या सेन्सिटिव्हनेसमुळेच त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये जे आपल्याला अपेक्षित बदल घडवून आणायचे असतात पैशाचा पुरवठा कमी जास्त करून ते खूप अवघड होऊन जातात. आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा लोकांच्या वर्तनाचा लोकांच्या मनोवृत्तीचा अभ्यास करून त्या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्याबद्दल निर्णय घेणं हे केव्हाही योग्य ठरतं. पुढल्या लेक्चरमध्ये आपण यासंबंधीचे जे विविध सिद्धांत आहेत त्याचा आपण विचार करू. धन्यवाद.